भव संभव भीति भेदनम सुख संपत् करुणा निकेतनम व्रत दान तप क्रिया फलम सहजानंद गुरुं भजे सदा
सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद गुरुं भजे सदा
करुणामय चारु लोचनम शरणायात जनार्ति मोचनम पतितो धरणाय तत्परम सहजानंद गुरुं भजे सदा
सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद गुरुं भजे सदा
निज तत्व पथाव बोधनम जनताया स्वत एव दुर्गमम इति चिंत्य गृहीत विग्रहम सहजानंद गुरुं भजे सदा
सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद गुरुं भजे सदा
विधि शंभु मुखैर निग्रहम भव पाथोधि परिभ्रमाकुलं अपि धार्य मनो नर प्रभो सहजानंद गुरुं भजे सदा
सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद गुरुं भजे सदा
निज पाद पयोज कीर्तनम सततम् स्यात् भव जीव गोचरम् इति यः कुरुते क्रतोत्सवम् सहजानंद गुरुं भजे सदा
सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद गुरुं भजे सदा
बहिरेक्षण लोक मानुषम् निज दत्ताम्बक दर्शिनाम हरिम भजनीय पदम जगत गुरुं सहजानंद गुरुं भजे सदा
सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद गुरुं भजे सदा
शरणागत पाप पर्वतम गणयित्वा न तदीय सद्गुणम् अणुमप्यतुलम् हि मन्यते सहजानंद गुरुं भजे सदा
सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद गुरुं भजे सदा
भववारिधि मोक्ष साधनम् गुरुराज प्रगट स्वसंगमम् प्रकटीकृतवान् कृपावशः सहजानंद गुरुं भजे सदा
सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद गुरुं भजे सदा
भगवन् कृपया त्वया कृतम् जनतायामुपकारमीदृशं क्षमते प्रतिकर्तुमत्र कः कुरुते दिन जनस्ततोऽञ्जलिम्
सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद गुरुं भजे सदा सहजानंद